आकाशवाणी मुंबई। राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पश्चिम बंगालमधल्या सिलीगुडीमध्ये रेल्वे अपघातात 8 जणांचा मृत्यू, 50 जण जखमी। केंद्र सरकार आणि रेल्वेकडून आर्थिक मदत जाहीर। मणिपूरमधल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री उच्चस्तरीय बैठक घेणार। परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांच्यात नवी दिल्लीत चर्चा। आणि ईद उल अजहा अर्थात बकरी ईद सण देशभरात उत्साहात साजरा। राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांकडून देशवासियांना शुभेच्छा। पश्चिम बंगालच्या न्यू जलपाईगुडी स्थानकाजवळ सियालदहाला जाणाऱ्या कांचनजंगा एक्सप्रेसला मालगाडीनं पाठीमागून धडक दिल्यानं झालेल्या भीषण अपघातात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त असून या अपघातात 50 जण जखमी झाले आहेत। सिलीगुडीमध्ये झालेल्या रेल्वे अपघातातल्या मृतांमध्ये 3 रेल्वे कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष जया वर्मा सिन्हा यांनी दिली आहे। सर्व जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनास्थळावरचं बचाव कार्य पूर्ण झाल्याचंही त्यांनी सांगितलं। मालगाडीनं सिग्नलकडे दुर्लक्ष केलं आणि कांचनजंगा एक्सप्रेसला पाठीमागून धडक दिल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिली। या धडकेमुळे एक्सप्रेस गाडीचे काही डबे रुळावरून घसरले आहेत। रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घटनास्थळी रवाना झाले आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून जखमींना लवकर बरं वाटावं अशा सदिच्छा दिल्या आहेत। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून या प्रकरणी रेल्वेमंत्र्यांशी चर्चा केली आहे। या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबाला प्रधानमंत्री मदत निधीतून 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे। रेल्वेकडून मृतांच्या कुटुंबाला 10 लाख रुपये, गंभीर जखमींना 2.5 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 50,000 रुपये देण्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे। अपघातग्रस्त लोकांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी रेल्वेनं वेगवेगळ्या स्थानकांवर मदत कक्ष सुरू केले आहेत। या अपघातामुळे काही रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत। यंदाच्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात नीटमधील अनियमिततेसाठी जबाबदार असल्याचं आढळल्यास अशा कोणत्याही अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल स्पष्ट केलं। गैरप्रकाराच्या चौकशीत दोषी आढळलेल्या व्यक्तींना शिक्षा केली जाईल असं आश्वासन सिंग यांनी ओडिशातल्या संबलपूर इथं माध्यमांशी बोलताना दिलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या उत्तर प्रदेशातल्या वाराणसीत कार्यक्रमात प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी अंतर्गत 20,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहेत। याचा लाभ 9,26,00,000 शेतकऱ्यांना होणार आहे। या योजनेअंतर्गत आतापर्यंत 11 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला 3,00,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा लाभ झाला आहे। याच कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते स्वयंसहाय्यता गटातील 30,000 अधिक महिलांना कृषी सखी हे प्रमाणपत्राचं वाटप करणार आहेत। दरम्यान प्रधानमंत्री उद्या आणि परवा उत्तर प्रदेश आणि बिहार राज्याच्या दौऱ्यावर आहेत। ते उद्या संध्याकाळी वाराणसीतल्या दशाश्वमेध घाटावर गंगा आरतीमध्ये सहभागी होतील आणि त्यानंतर ते काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतील। बुधवारी प्रधानमंत्री बिहार दौऱ्यावर असून यावेळी त्यांच्या हस्ते राजगीर इथल्या नालंदा विश्वविद्यालयाच्या परिसराचं उद्घाटन होईल। विश्वविद्यालयाच्या परिसराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 17 देशांमधील नामवंत व्यक्ती सहभागी होणार आहेत। यावेळी प्रधानमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे। मणिपूरमधल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत। केंद्र तसंच राज्यातले वरिष्ठ अधिकारी, लष्कर आणि अन्य सुरक्षा दलातले वरिष्ठ अधिकारी या बैठकीत सहभागी होतील। परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांची भेट घेतली। यावेळी दोघांमध्ये आंतरराष्ट्रीय, प्रांतीय आणि परस्पर सहकार्य आदी विषयांवर चर्चा झाल्याचं त्यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। देशात सुरू असलेली अग्निपथ ही योजना काही बदल करून सैनिक समान योजना या नावानं पुन्हा सुरू केली जाणार असल्याचं समाज माध्यमांवर फिरत असलेले संदेश निव्वळ अफवाच असल्याचं पत्र सूचना कार्यालयानं कळवलं आहे। या संदेशात या योजनेत काही बदल करण्यात आल्याचं म्हटलं आहे। तेही खोडसाळपणाचं असल्याचं कार्यालयानं कळवलं असून नागरिकांनी या संदेशांवर विश्वास ठेवू नये असंही म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. ईद उल अजहा हा सण देशभरात उत्साहानं साजरा होत आहे. देशाच्या विविध भागात आज ईदगाह तसंच मशिदीत नमाज अदा करून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आला. दिल्लीत जामा मशीद, फतेहपूर मशीद आणि शाही ईदगाहमध्ये नमाज अदा करण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना ईद उल अजहाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ईद उल अजहा हा त्यागाचं स्मरण करण्याचा दिवस आहे आणि आनंद वाटून घेण्याचा संदेश त्यातून मिळतो असं राष्ट्रपती मुर्मू यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. या सणाच्या माध्यमातून एकात्मता, करुणा आणि सार्वभौमत्व या मूल्यांची जपणूक करावी असं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. ईद उल अजहा या खास दिवसाच्या निमित्तानं समाजात एकोपा आणि सुसंवाद वाढीला लागावा अशा सद्भावना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केल्या आहेत. बांगलादेशातही उत्साहानं आणि धार्मिकतेनं ईद साजरी होत आहे. ईदनिमित्त एकत्रित नमाज अदा करण्यात येत आहे. बांगलादेशाचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन तसंच प्रधानमंत्री शेख हसीना यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सिक्कीमच्या पूरग्रस्त भागात अडकलेल्या सुमारे 2000 पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढायला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. पूरग्रस्त भागात अडकलेल्या सर्व प्रवाशांना रस्तेमार्गे बाहेर काढण्यात येत असल्याची माहिती मगन जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हेमकुमार छेत्री यांनी दिली आहे. मुस्लिम धर्मात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या हज यात्रेचा उद्या शेवटचा दिवस आहे. हज यात्रेच्या निमित्तानं दरवर्षी जवळपास 18 लाख नागरिक सौदी अरेबियाला येतात. यात्रेदरम्यान तापमानाचा त्रास कमी करण्यासाठी सौदी प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जातात, परंतु वाढत्या तापमानाचा फटका हज यात्रेकरूंनाही बसत आहे. या आठवड्यात तिथं 46 अंश सेल्सिअसपर्यंत गेलेल्या तापमानाचा फटका यात्रेकरूंना, विशेषतः वयोवृद्धांना बसला. हज यात्रा करत असलेले जॉर्डनचे 14 नागरिक मृत्यू पावले तर 17 जण बेपत्ता आहेत अशी माहिती जॉर्डनच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे. इराणच्या रेड क्रिसेंट या स्वयंसेवी संस्थेनं हज यात्रेवर असलेल्या 5 इराणी नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. येत्या 21 जूनला असलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचं औचित्य साधत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर भद्रासन करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. भद्रासनामुळे सांधेदुखी कमी होऊन ते मजबूत होतात. रोज भद्रासन केल्यामुळे गुडघेदुखीचा त्रासही कमी होतो असं प्रधानमंत्र्यांनी हा व्हिडिओ शेअर करताना लिहिलेला आहे. मुंबईत सुरू असलेल्या 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज सामाजिक परिवर्तन करण्याची माहितीपटांची क्षमता या विषयावर चर्चासत्र झालं. दिग्दर्शक टी एस नागभरण यांची मुलाखत डी रामकृष्णन यांनी घेतली. याशिवाय माहितीपटामधलं निर्मितीमधून महिलांचं भावविश्व या विषयावरही चर्चासत्र झालं. याशिवाय विविध माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशनपट आज दाखवले जाणार आहेत. इटालियन खुल्या महिला गोल्फ स्पर्धेत भारताची दीक्षा डागर हिला 6वं स्थान मिळालं आहे. या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेल्या इंग्लंडची एमी टेलर हिच्यापेक्षा दीक्षा 4 शॉट मागं होती. पुढच्या आठवड्यात दीक्षा चेक महिला खुल्या गोल्फ स्पर्धेत सहभागी होणार आहे. गेल्या वर्षी दीक्षानं या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज श्रीलंकेनं नेदरलँडचा 83 धावांनी पराभव केला. श्रीलंकेने केलेल्या 201 धावांचा पाठलाग करताना नेदरलँडचा संघ 118 धावांवर गारद झाला. 21 चेंडूत 46 धावा करणारा श्रीलंकेचा चेरित असालंका सामनावीराचा मानकरी ठरला. या स्पर्धेतल्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशनं नेपाळला 21 धावांनी मात दिली. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशनं नेपाळसमोर उभारलेलं 106 धावांचं आव्हान पूर्ण करताना नेपाळचा संघ 85 धावांवर ढेपाळला. या सामन्यानंतर बांगलादेशनं सुपर 8 मध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे तर नेपाळ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम बंगालमधल्या सिलीगुडीमध्ये रेल्वे अपघातात 8 जणांचा मृत्यू, 50 जण जखमी. केंद्र सरकार आणि रेल्वेकडून आर्थिक मदत जाहीर. मणिपूरमधल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री उच्चस्तरीय बैठक घेणार. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. आणि ईद उल अजहा अर्थात बकरी ईद सण देशभरात उत्साहात साजरा. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांकडून देशवासियांना शुभेच्छा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.